दुसरे शमुएल अध्याय 23। दाविदाची ही अखेरची वचने। इशाय पुत्र दाविदाचा हा संदेश। देवामुळे ज्याला थोरवी प्राप्त झाली त्याचा हा संदेश। याकोबाच्या देवाचा हा अभिषिक्त राजा। इस्रायलाचा मधुर स्तोत्रे गाणारा गायक। परमेश्वराचा आत्मा माझ्या मार्फत बोलला, त्याचे शब्द माझ्या मुखी होते। इस्रायलाचा देव हे बोलला, इस्रायलाचा दुर्ग मला म्हणाला। जो न्यायाने राज्य करतो, जो देवाविषयी आदर बाळगून राज्य करतो, तो मनुष्य सकाळच्या प्रकाशासारखा असेल। निरभ्र सकाळ असावी तसा तो असेल। पावसानंतर येणाऱ्या उन्हासारखा असेल। पाऊस कसा? तर ज्याच्यामुळे जमिनीतून कोळे गवत तरारून येते असा। देवाने माझे घराणे बळकट व सुरक्षित केले। देवाने माझ्या बरोबर एक कायमचा करार केला। तो सर्व दृष्टींनी माझ्या भल्याकरताच आहे याची त्याने खातरजमा करून घेतली। त्याने असा मजबूत करार केला आणि आता तो त्याचा भंग करणार नाही। हा करार म्हणजे माझा उद्धारच होय। हा करार म्हणजे मला हवे होते ते सर्व काही होय। परमेश्वर माझ्या घराण्याची भरभराट करील। पण दुष्ट माणसे काट्यासारखी असतात। लोक काटा धरून ठेवत नाहीत, फेकून देतात। त्याचा स्पर्श झाला तर लाकडी आणि पंचधातूचा भाला टोचावा तशा वेदना होतात। होय, असा मनुष्य काट्यासारखा असतो। त्यांना आगीच्या भक्ष्यस्थानी टाकतील आणि ती जळून खाक होतील। दाविदाच्या पदरी असलेल्या वीरांची नावे अशी। योशेब बशेबेत तखमोनी हा रथावरच्या सेवकांचा प्रमुख होता। असनी अदोनी म्हणूनही त्यास ओळखतात। त्याने एकावेळी 800 जणांना ठार केले। त्याच्या खालोखाल अहोही येथील दोदय याचा मुलगा एलाजाराने पलिष्ठ्यांना आव्हान दिले। त्यावेळी दाविदाबरोबर असलेल्या 3 वीरांपैकी हा एक। ते युद्धाच्या तयारीने आले पण इस्रायल सैनिक पळून गेले होते। थकून अंगात त्राण राहिला नाही। तोपर्यंत एलाजार पलिष्ठ्यांशी लढत राहिला। तलवारीला हात चिकटेपर्यंत त्याने लढा चालू ठेवला। परमेश्वराने त्या दिवशी मोठा विजय घडवून आणला। एलाजारची युद्धात सरशी झाल्यावर मग शत्रू सैनिकांच्या मृतदेहावरच्या वस्तू गोळा करायला तेवढे ते लोक तिथे आले। हरार येथील आगेयाचा मुलगा शम्मा हाही होता। पलिष्ठी चालून आले तेव्हा एका कडधान्याच्या शेतात हे युद्ध झाले। लोकांनी पलिष्ठ्यांसमोरून पळ काढला पण शम्मा शेताच्या ऐन मध्यावर उभा राहिला आणि त्याने एकट्याने त्यांना तोंड दिले। त्याने पलिष्ठ्यांचा पराभव केला। परमेश्वराने इस्रायलाला त्या दिवशी मोठा विजय मिळवून दिला। दाविद एका अदुल्लामाच्या गुहेत होता आणि पलिष्ठी सैन्याचा तळ खाली रेफाईमच्या खोऱ्यात होता। त्यावेळी 30 शुरांपैकी 3 जण दाविदाकडे जायला म्हणून सरळ गुहेपर्यंत अक्षरशः सरपटत गेले। नंतर एकदा दाविद गडावर असताना पलिष्ठ्यांची टोळी बेथलेहेम येथे होती। दाविद आपल्या गावाचे पाणी पिण्यासाठी व्याकुळ झाला। तो म्हणाला, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतले पाणी मला कुणी आणून दिले तर किती बरे होईल। पण या 3 शुरांनी पलिष्ठ्यांच्या ठाण्यातून धाडसाने तोंड देत मार्ग काढला आणि बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतले पाणी काढून दाविदाला प्यायला आणून दिले। दाविदाने ते प्यायचे नाकारले। त्याने ते परमेश्वरास अर्पण म्हणून जमिनीवर ओतून दिले। दाविद म्हणाला, परमेश्वरा, हे पाणी मी कसे पिऊ? हे पाणी मी प्यायलो तर ज्यांनी आपले प्राण माझ्यासाठी धोक्यात घातले त्यांचे रक्तच मी प्राशन केल्यासारखे होईल। म्हणून तो ते पाणी प्याला नाही। त्या 3 शूरवीरांनी यासारखी अनेक धाडसे केली. सर्वेचा मुलगा यवाब याचा भाऊ म्हणजे अभिषय, अभिषय या तीन वीरांचा नायक होता. आपल्या भाल्याने त्याने 300 शत्रू सैनिकांना ठार केले आणि त्या तिघांमध्ये नाव मिळवले. त्या तिघांमध्ये तो सर्वाधिक प्रसिद्ध होता, त्यांचा तो नायकही होता, पण तो पहिल्या तिघांपैकी नव्हता. यहोयादा याचा मुलगा बनाया हाही एक होता. तो एका पराक्रमी मनुष्याचा पुत्र होता. तो कसबेल इथून आलेला होता. बनायाने बरेच पराक्रम गाजवले. मवाबमधील अरियेलच्या दोन मुलांना त्याने मारले. एकदा बर्फ पडत असताना त्याने गुहेत शिरून सिंह मारला. एका धिप्पाड मिस्री मनुष्यासही त्याने मारले. या मिस्री मनुष्याच्या हातात भाला होता तर बनायाच्या हातात फक्त काठी. बनायाने त्याचा भाला हिसकावून घेतला आणि त्याच्याच भाल्याने त्या मिस्री मनुष्याचा जीव घेतला. बनायाने अशी बरीच कृत्य केली. त्यानेही या तिघां इतकाच नावलौकिक मिळवला. तो 30 वीरांच्या 30 वीर दाविदाच्या अतिशय शूर सैनिकांचा गट म्हणजे हे लोक होत. यापेक्षा तो अधिक प्रसिद्ध होता, पण तरी पहिल्या तिघांच्या पदाला तो पोचला नाही. दाविदाने त्यास आपल्या अंगरक्षकांचा प्रमुख म्हणून नेमले. यवाबाचा भाऊ असाएल हा त्या 30 एक होता. बाकीच्या वीरांची नावे पुढील प्रमाणे. बेतलेहेमातील दोदो याचा मुलगा एलहनान, शम्मा हरोदी, अलिका हरोदी, हेलस पलती, इक्केश तकोई याचा मुलगा इरा, अबियजर अनाथोथी, मबुन्नय हुशाथी, सलमोन अहोही, महारय नटोफती, बाना नटोफाथी याचा मुलगा हेलेब, बन्यामिनाच्या वंशातील गिबा मधला रिबय याचा मुलगा इत्तय, बनाया पिराथोनी, गाश झऱ्याजवळचा हिद्दय, अबी अबलोन अरबाथी, अजमावेत बरहुमी, अलिहाबा शलबोनी, याशेन घराण्यातला योनाथान, शम्मा हरारी, शारार अरारी याचा मुलगा अहियाम, माकातीचा मुलगा अहसबय याचा मुलगा अलिफ्लेट, अलिपथोफेल, गिलोनी याचा मुलगा अलिमय, हेसरी कर्मेली, पारे अरबी, सोबामधील नाथोन याचा मुलगा इगाल, बानी यादी, सेलक अम्मोनी, सरुवेचा मुलगा यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी, इरा इथ्री, गारेब इथ्री, उरिया हित्ती, असे एकंदर 37.